chinimandi.com पॉडकास्ट।
निर्जंतुकीकरणासाठी उद्यापासून मंत्रालय 2 दिवस बंद। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि त्यासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांचं निर्जंतुकीकरणासाठी उद्या दिनांक 29 आणि 30 एप्रिल रोजी मंत्रालयातील कामकाज बंद राहणार आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली। कोरोनामुळे महामारीची परिस्थिती उद्भवली आहे, त्यामुळे केंद्र शासनानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक ठिकाणी तसंच कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे। त्यानुसार मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांचं निर्जंतुकीकरणाचं काम 29 आणि 30 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे।